सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:42 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये असं आज आहे ना एक्साइटमेंट न परिपूर्ण असं वातावरण सगळं झालेलं आहे संपूर्ण रेड एफएम 93.5 च्या ऑफिस मध्ये, कारण एज वी ऑल नो आज चौर्याची टीम येणार आहे रेड एफएम 93.5 च्या ऑफिस मध्ये आणि रेड एफएम पुण्यातली आरजे श्रुती सुद्धा या पिक्चर मधून डेब्यू करते आहे. सो इंडस्ट्री में वो आएगी और फेमस हो जाएगी. अब तक लोग उसे सिर्फ सुना करते थे पुणे में, अब से वो दिखाई भी देगी. क्या बात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या टीम सोबत भेटण्याची इच्छा आम्हाला तर आहेच, तुम्हाला सुद्धा असणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा रेड एफएम 93.5 च्या ऑफिस मध्ये येऊ शकताय. 11 ठरली आहे वेळ. सो जल्द से जल्द आ जाओ और मिल लो. जल्द से जल्द म्हणजे लगेच निघायचं नाही आपल्याला, रिलॅक्स 11 यायचं आणि स्वतःचं नाव रजिस्टर करा येत जर असाल तर. ठीक आहे, आधी एक कॉल करा. 6606935 नंबर आहे, फोन करताय तुम्ही आणि नाव करताय स्वतःचं रजिस्टर. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर सध्या इकडे गुरु पौर्णिमेचं आगळं वेगळं सेलिब्रेशन सुरू आहे. आपण आपल्या आयुष्यातल्या त्या गुरु बद्दल बोलतो आहोत ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य बदलून टाकलं. थोड्या वेळापूर्वी मनोहरजींचा फोन आला होता, वय वर्ष 48 आणि आजही त्यांना त्यांचे 7वीतले सर आठवतात, पाटील सर. त्या काळी त्यांच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते आणि म्हणून स्वतःचं नाव शाळेतून कमी करावं म्हणून ते गेले होते शाळेत, पण पाटील सरांनी सांगितलं की नो प्रॉब्लेम, मी फी भरतो पण परीक्षा दे. 10वीपर्यंत त्यांनी त्यांना हेल्प केली आणि त्यामुळे ते आज जे आहेत ते बनू शकले. असे बरेचसे शिक्षक आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि आपल्याला ह्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकाव धरता यावा म्हणून मदत करत असतात. बाय द वे, स्पर्धेचं युग म्हटलं की लागलीच्या लागली स्पर्धा परीक्षा आठवतात. आज स्पर्धा परीक्षांबद्दल तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी गुरु पौर्णिमेनिमित्त एक दिग्गज पर्सनॅलिटी आपल्यासोबत असणार आहे थोड्याच वेळात. 6601935 नंबर आहे. सांगताय तुम्ही तुमच्या आयुष्यातले ते टीचर ज्यांनी खरंच तुमचं आयुष्य बदलून टाकलं. सुपर 93.5 रेड एफएम बजाते रहो.